The blessing from Rabbul Alameen. The blessing from Rabbul Alameen. Islam is the way of life. Islam is the way of life. Islam is the way of life. Islam is the way of life.
Alhamdulillahi Rabbil Alameen. والصلاة والسلام على سيد المرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الصلاة والسلام عليك يا رسول الله وعلى آلك وأصحابك يا حبيب الله الصلاة والسلام عليك يا نبي الله وعلى آلك وأصحابك يا نور الله. Dear viewers of Madani channel, today's our topic is half of your iman. Yes, half of your iman. What is half of your iman? Inshallah, we will discuss this in our today's topic. Half of your iman. Aadha iman kya hai? First, we will listen the blessings of Durood-e Pak. It has mentioned in Shobul Iman, volume 6, page 471, hadith number 8944. The beloved Rasul sallallahu alayhi wa sallam has said, when those who love each other for the sake of Allah azza wa jal meet and shake hand and recite salat upon me, before they separate from each other, Allah azza wa jal will forgive their past and future sins. Sallu ala al-habib sallallahu ta'ala ala Muhammad sallallahu alayhi wa sallam. We will start with tilawate Quran Pak inshallah azza wa jal.
A'udhu billahi minash shaitanir rajim. Bismillahir rahmanir rahim. قد أفلح من زكاها وقد خاب من دساها كذب ثمود بطغواها إذ انبعث أشقاها فقال لهم رسول الله ناقة الله وسقياها فكذبوه فأقروها فدمدم عليهم ربهم بذنبهم فسواها ولا يخاف عقباها. آمنت بالله صدق الله العظيم.
سبحان الله ما شاء الله.
صلوا على الحبيب
صلى الله عليه وسلم.
صلي على نبي صلي على محمد صلي على كريمنا صلي على محمد كچھ ایسا کر
دے میرے کر
تو کس کام کی ہے یہ آنکھیں انہیں نہ دیکھا تو کس کام کی ہے یہ آنکھیں انہیں چکے ہیں مدینے کے خار آنکھوں میں بسا ہوا ہے کوئی گل عذار آنکھوں میں بسا خمار آنکھوں ایسا کر دے میرے کردگار آنکھوں میں ہمیشہ نقش رہے
MashaAllah. Dear viewers of Madani channel, today's our topic is half of your Iman.
Yes.
Aadha Iman. There are many ahadith in which the Prophet sallallahu alayhi wa sallam have mentions about this is your half Iman. This is about the Iman. And the first hadith I will start with that At-tuhuru nisful Iman. Cleanliness is half of Iman. Safai nisf Iman hai. Ji haan, safai ki bohut zyada Islam ne ahmiyat di hai. Jahan kufr o shirk se Islam bachata hai, wahi insan zahir aur batini safai pe bhi bohut zyada tawajjuh deta hai, emphasize karta hai. To hum shuru karenge inshaAllah. First hadith, the Prophet sallallahu alayhi wa sallam, At-tuhuru nisful Iman. Kaleem bhai humare saath hai. Kaleem Madani, mashaAllah, aaj humare
Ji Shah Sahab, mashallah, this topic, especially the one you started with, is so easy to understand in this day and age. When we have the lockdown, we have the current situation, and we have the experts telling us, wash your hands for 20 seconds, wash your hands this many times, that many times.
Yeah.
Alhamdulillah, our religion is so complete that it taught us over 1400 years ago how to live, how to maintain purity, and the importance of that as well. Now you mentioned a hadith sharif that taharat, purification, cleanliness is half of faith. And this is also something that is beloved to Allah subhanahu wa ta'ala.
SubhanAllah.
So in the Quran Pak, Allah Azza wa Jal says, Allah subhanahu wa ta'ala, He loves those who are pure.
SubhanAllah.
There's another verse as well that Allah loves those who repent and He loves those who are pure. So this is something loved by Allah. Then in our religion of Islam, we have been taught that your ibadat, your worship, your salah, for example, this is not even accepted until you have purity.
Allah.
Meaning you cannot even think that your namaz will be accepted prior to purification. So your clothes as well, that includes your body, your clothes, the place of prayer as well. So like this, alhamdulillah, we've been taught by our religion of Islam that purity is a must. And in one narration, the Prophet sallallahu alaihi wasallam told us that this is an amal, meaning keeping pure, that will lead you to paradise.
SubhanAllah.
The Prophet sallallahu alayhi wasallam addressed the Sahaba ridwanullahi alayhi majma'in, and he said, Islam is a religion of purity.
SubhanAllah.
And you too should try to attain purity. Why? Because only those who are pure will enter Jannah.
SubhanAllah.
So we've been taught a remedy how to achieve success and enter paradise, and that is maintaining purity. Now, even if you look at this from a science perspective as well, that there are so many benefits of maintaining purity, maintaining cleanliness. It's mentioned, the experts mention, that the one who is clean, the one who is pure, he gains energy to do a lot more than somebody who isn't. The one who is clean, the one who is pure, he is energetic, he is fresh, his mind is fresh. There's so many other benefits as well. So all in all, religion of Islam guides us towards those actions that will lead to a betterment in this world and in the hereafter. And as you just mentioned, that taharat, purity, is half of faith, alhamdulillah.
SubhanAllah. Jeez, safai nis iman hai. And nowadays, very easy to understand. People who talk about that, why you people mention about this taharat? People have reached to the moon and you're still talking about taharat. Now they are teaching people to the taharat. اب وہ خود طہارت سکھانے کے اوپر بات کر رہے ہیں جو وہ ڈاکٹر چینلز پہ آ رہے ہیں سوشل میڈیا پہ آ رہے ہیں وہ لوگ جو بات کرتے تھے کہ لوگ چاند پہ پہنچ گئے ہیں اور آپ مولانا صاحب ابھی تک جو ہے وہ وضو کی باتیں کر رہے ہیں آپ ان کو طہارت ہی سکھا رہے ہیں آج میڈیا سوشل میڈیا پرنٹ میڈیا جو بھی میڈیا ہے وہ سب طہارت ہی سکھا رہا ہے لوگوں کو طہارت کیسے کی جاتی ہے جو اسلام آج سے 1450 سال پہلے اسلام نے ہمیں بتا دیا ہے تو اپنے اسلام کے اندر وہ کہتے ہیں نا کہ اپنے اسلام کی جو چیزیں ہیں نا try to take these things. آپ right left center جاتے ہیں تو پھر بعد میں آنا ادھر ہی آپ نے تو ادھر ادھر جانے کی جگہ اپنے اسلام کے اندر ہی مضبوط رہیں انشاءاللہ. اللہ تعالیٰ جو ہے وہ صاف ستھرے لوگوں کو پسند فرماتا ہے تو ہمیں بھی صاف ستھرا رہنا چاہیے. بہت وسیع ٹاپک ہے لیکن اس کے علاوہ اور بھی احادیث ہے لیکن ابھی ہم انشاءاللہ اسی کے اوپر بات کریں گے. ہمارے ساتھ ماشاءاللہ ایک اور مبلغ موجود ہے ہمارے وسیم عطاری. وسیم بھائی سے پوچھتے ہیں کہ صفائی نصف ایمان ہے.
Sayyid Saab, first of all, in regards to your topic, half of the Iman, in regards to this, I would like to mention one particular thing, that today, you know, if a student is going for an exam, now he's going for an exam, and whilst he's in the state of revising, he is told by the exam board that in regards to your questions, 60% of the questions will focus on one topic. Maybe another topic, 40% of the questions will focus on that topic. So the student, what does he do? He focuses more on that particular topic because he knows he's going to get more questions. If you look at this similarly, in Islam, we have been told some actions that we have been told that it's half of your Iman. You need to focus on this more so you can gain success in this world and success in the hereafter. Talking about remaining clean, and Hafiz Kaleem Sahib, mashallah, mentioned in regards to science-wise, it's mentioned that approximately 2.5 million children across the whole world die every year due to a impure hygiene.
Allah.
Now, in regards to this further, it's mentioned that in the last 160, 170 years, science has developed a lot. Science has made a lot of inventions. If you look at the X-ray machines, CT scanners, if you look at the cars, if you look at something that is more beloved to us, the mobile phones, the laptops, these are all things that science has developed in the last 100 plus years. But there is one thing that even the researchers say that is probably top of the list. And what is that list? Those are those tools that clean our society. So even the scientists are today saying that those things that clean our society, clean our homes, those are on top of the list. So this shows you that if a person remains clean, inshallah azawajal, it will be beneficial for him in this world and Islamically, inshallah, in the hereafter. And in regards to this, Sayyid Saab, I would like to mention one thing, that Islam, alhamdulillah, azawajal, has purified us with the nur of Iman. Islam has told us, educated us, that if you need to keep your inner self clean and your outer self. You need to keep your body clean and you need to keep your clothes clean. You need to keep your house clean, but at the same time, you need to keep your way of transport clean. Those people who actually remain clean, the Prophet sallallahu alaihi wasallam has said in regards to them that Allah azawajal is pure and Allah loves purity. Allah azawajal is clean and Allah azawajal loves cleanliness. So if we remain clean, if a person remains clean, he will achieve success in this world and by the blessings of Allah in the hereafter, inshallah azawajal.
Allah azawajal nazeev hai aur nazafat ko pasand farmata hai. अब इसमें बहुत सारी चीज़ें आती हैं. इज़ नॉट फॉर सिर्फ कपड़े आपके अच्छे हों, आपका घर भी आए, आपके बर्तन भी आए. लिखा है किताब के अंदर, राह इल्म किताब में लिखा है कि घर और बर्तनों को साफ रखना मौजिबे गना है, यानी कि ये गनी कर देता है इंसान को. तो अब क्या घर और बर्तन, अब हमारे घर के बर्तन क्या होते हैं और घर क्या होता है ये आपको, हमारे घर का ड्राइंग रूम तो बड़ा चमक रहा होगा जिसमें शायद वंस अ वीक, अभी लॉकडाउन में तो कोई मेहमान नहीं आता, नो गेस्ट कमिंग, सो मे बी वंस अ मंथ, मे बी वंस अ वीक पीपल कमिंग, बट दैट प्लेस इज सो क्लीन. लेकिन जहां हम बैठते हैं, उठते हैं, डेली रूटीन हमारा, जो जिसको हम कहते हैं ना कि जो हमारा कॉमन रूम है, जहाँ पे बच्चे आते हैं या टीवी देख रहे होते हैं, खाना खा रहे होते हैं या ऊपर जाते हैं, और सबसे ज़्यादा जो वर्स्ट सिचुएशन होती है ना किसी के घर की, अगर वैसे खुद ही घर वाले अपना चेक करें, वो होता है किचन और बाथरूम. इनसे नज़ाफत पता चलती है कि कितना क्लेनलीनेस का इनको जो है वो शऊर है और ये कितना फोकस करते हैं. तो बाथरूम और ये जो किचन है इनकी बहुत ज़्यादा सफाई, फिर हाइजीन्स के हवाले से ही बहुत इश्यूज चलते हैं, लेकिन घर के जो बर्तन हैं और घरों को साफ सुथरा करने से इंसान को अल्लाह ताला जो है वो गनी भी कर देता है. तो हमें इन चीज़ों का भी सफाई का ख्याल रखना चाहिए. हमारे साथ माशाल्लाह आसिफ मदनी भी हैं, आइए आसिफ भाई से मदनी फूल लेते हैं.
जी शाह जी, माशाल्लाह साडा इस्लाम किड्डा प्यारा ते किड्डा पसंदीदा दीन है कि छोटी दी छोटी चीज़ का भी सानू दस्या गया ते वड्डी तो वड्डी चीज़ का भी दस्या गया. माशाल्लाह कलीम भाई ने आयता मैंशन कीतियाँ, एक होर आयत फी ही रिजाइल युहिब्बू ना यतहारू. आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने खुद दुआ मांगते होंगे सी, वजू जो हम करते बैठते ना, उस तो बाद एक दुआ पढ़ी जाती, अल्लाहुम्मा जअलनी मिनत तव्वाबीन व जअलनी मिनल मुततहिरीन व जअलनी मिन इबादिका सालिहीन. ए अल्लाह मैनू बहुत ज़्यादा तौबा करने वाले चो, पाक साफ रहने वाले चो, अल्लाह के नेक बंदे दे विचों मैनू कर दे, ते दीन दे नाल दुनियावी फायदे भी सानू सफाई दे मिलते हैं. इस्लाम ने सानू दस्या कि खाना खाने तो पहले अपने हाथ मूँह धो लो, खाने का वजू कर लिया करो. अमीर अहले सुन्नत ने फजाने सुन्नत दे विच वाक्य लिखा कि एक ड्राइवर ना होटल से खाना खान गया, खाना खाने तो थोड़ी देर बाद ना तड़ तड़ के उत्थे मर गया. हालांकि दूसरे होर भी लोगों ने उसी होटल तो खाना खाधा सी, लेकिन उन्होंने कुछ भी नहीं होया. बाद तहकीक की गई, पता चलिया कि दौरान सफर ना ड्राइवर उतरिया सी टायर वगैरह चेक करने ली, ते टायर चेक करने दे दौरान उते टायर दे थले सप आके मर गया सी, ते सप दा जहर लग गया उहदे हत्थां ते उहने हत्थ धोए बगैर खाना खा लिया, उहदी वजह तों उहदी डैथ हो गई. ते इस्लाम ने सानू इस वजह तों दस्या कि खाना खाण तों पहले हत्थ भी धो लो, ਮੂੰਹ ਦੀ ਵੀ ਸਫਾਈ ਕਰ ਲਓ, ਦੀਨ ਦਾ ਫਾਇਦਾ ਤਾਂ ਹੈ, ਸਾਥ ਸਾਥ ਦੁਨੀਆਂ ਦਾ ਵੀ ਫਾਇਦਾ ਹੋਊ, ਬਲਕਿ ਤੁਹਾਡੀ ਜਾਨ ਵੀ ਬਚ ਜਾਏਗੀ।
ਮਾਸ਼ਾਅੱਲਾ, ਸਫਾਈ ਨਿਸ ਈਮਾਨ ਹੈ, ਹਾਫ ਆਫ ਯੂਅਰ ਈਮਾਨ। ਔਰ ਖਾਲੀ ਇਹੀ ਨਹੀਂ ਹੈ ਕਿ ਹੱਥ ਧੋ ਲਓ, ਅੱਲਾਹ ਤਾਲਾ ਇਸ ਪਰ ਸਵਾਬ ਵੀ ਅਤਾ ਫਰਮਾਤਾ ਹੈ। ਬਿਫੋਰ ਈਟਿੰਗ ਫੂਡ ਇਫ ਯੂ ਵਾਸ਼ ਯੂਰ ਹੈਂਡ, ਜਿਸ ਕੋ ਖਾਣੇ ਕਾ ਵਜ਼ੂ ਕਹਿਤੇ ਹੈ, ਮਤਲਬ ਇਹ ਗਿੱਟੋ ਤੱਕ ਧੋਣਾ ਔਰ ਕੁੱਲੀ ਕਰਨਾ ਜੋ ਹੈ ਨਾ ਇੱਧਰ ਮੂੰਹ ਪੇ, ਤੋ ਇੱਕ ਨੇਕੀ ਮਿਲਤੀ ਹੈ। ਔਰ ਅਗਰ ਖਾਣੇ ਕੇ ਆਫਟਰ ਈਟਿੰਗ ਫੂਡ ਇਸਕੋ ਇਸੀ ਤਰ੍ਹਾਂ ਖਾਣੇ ਕਾ ਵਜ਼ੂ ਕਰੇਂਗੇ, ਹੱਥ ਧੋਏਂਗੇ, ਤੋ ਦੋ ਨੇਕੀਆਂ ਮਿਲੇਂਗੀ। ਯਾਨੀ ਕਿ ਇੱਕ ਤੋਂ ਇਹ ਵੀ ਬਰਕਤ ਮਿਲ ਰਹੀ ਹੈ, ਦੂਸਰੀ ਨੇਕੀਆਂ ਵੀ ਮਿਲ ਰਹੀ ਹੈ। ਔਰ ਇਸਲਾਮ ਕਿਤਨਾ ਪਿਆਰਾ ਹੈ, ਲੁੱਕ ਇਟ ਐਸ ਸੂਨ ਐਜ਼ ਦ ਚਾਈਲਡ ਬੋਰਨ, ਪਹਿਲਾਂ ਕਿਆ ਬੋਲਾ ਗਿਆ ਕਿ ਵਾਸ਼ਿੰਗ, ਲਾਈਫ ਸਟਾਰਟਿੰਗ ਵਿਦ ਅ ਵਾਸ਼ਿੰਗ, ਯਾਨੀ ਕਿ ਇਸਕੋ ਪਹਿਲੇ ਬਾਤ ਕਰਾਇਆ ਜਾਏ, ਇਸਕੋ ਗੁਸਲ ਦਿਆ ਜਾਏ, ਇਸਕੋ ਸਾਫ਼ ਕੀਆ ਜਾਏ, ਉਸਕੋ ਪਹਿਲੇ ਗੁਸਲ ਦਿਆ ਜਾਤਾ ਹੈ, ਔਰ ਫਿਰ ਜਬ ਇਨਸਾਨ ਕਾ ਆਖਰੀ ਵਕਤ ਇੰਤਕਾਲ ਕਰ ਗਿਆ, ਤੋ ਵੀ ਕਿਆ ਹੈ ਕਿ ਇਸਕੋ ਗੁਸਲ ਦੋ। ਯਾਨੀ ਆਪ ਗੌਰ ਕਰੇ ਕੈਸਾ ਇਸਲਾਮ ਕੀ ਬਿਊਟੀ ਦੇਖ ਕੇ, ਪੈਦਾ ਹੋ ਰਹੇ ਹੈ ਤੋ ਗੁਸਲ ਸੇ, ਤਹਾਰਤ ਕਲੈਨਲੀਨੈਸ ਸਫਾਈ, ਔਰ ਜਬ ਇੰਤਕਾਲ ਹੋ ਗਿਆ ਤੋ ਵੀ ਗੁਸਲ ਮਈਅਤ ਹੈ, ਫਿਰ ਦਿਨ ਮੇ 5 ਨਮਾਜ਼ੇ ਹੈ, ਉਨਕੇ ਲਈ 5 ਦਫ਼ਾ ਵਜ਼ੂ ਕੀਆ ਜਾਤਾ ਹੈ। ਤੋ ਯਾਨੀ ਕਿਤਨਾ ਇਸਲਾਮ ਇਸ ਪਰ ਫੋਕਸ ਕਰਾ ਰਹਾ ਹੈ ਹਮਾਰਾ। ਅਬ ਇਹ ਬੰਦਾ ਹੀ ਹੈ ਜੋ ਇਸ ਪਰ ਫੋਕਸ ਨਹੀਂ ਕਰ ਰਹਾ, ਔਰ ਫਿਰ ਕਹਿਤਾ ਹੈ ਕਿ ਮੇਰੇ ਉੱਪਰ ਪਰੇਸ਼ਾਨੀਆਂ ਕਿਉਂ ਹੈ। ਅੱਲਾਹ ਤਾਲਾ ਹਮੇ ਇਸਲਾਮ ਕੀ ਬਾਤੋਂ ਪਰ ਅਮਲ ਕਰਨੇ ਕੀ ਤੋਫੀਕ ਅਤਾ ਫਰਮਾਏ। ਵਜ਼ੂ ਕਰਨੇ ਮੇ ਤੋ ਇਹ ਕਿ ਇਸਸੇ ਰਿਸਕ ਮੇ ਵੀ ਆਰ ਕੰਪਲੇਨਿੰਗ ਨਾਓ, ਦੇਰ ਇਜ਼ ਨੋ ਬਲੈਸਿੰਗ ਇਨ ਆਵਰ ਸਸਟੇਨੈਂਸ, ਇਜ਼ ਆਲਸੋ ਇਜ਼ ਮੈਂਸ਼ਨ ਇਨ ਹਦੀਸ ਪਾਕ। ਜਬ ਬੰਦਾ ਵਜ਼ੂ ਕਰਤਾ ਹੈ ਖਾਣੇ ਸੇ ਪਹਿਲੇ ਔਰ ਬਾਤ ਕਾ ਵਜ਼ੂ, ਤੋ ਉਸਕੇ ਰਿਸਕ ਮੇ ਕੁਸ਼ਾਦਗੀ ਕਰ ਦੀ ਜਾਤੀ ਹੈ। ਅੱਲਾਹ ਤਾਲਾ ਉਸਕਾ ਜੋ ਸਸਟੇਨੈਂਸ ਹੈ ਉਸਮੇ ਬਲੈਸਿੰਗ ਵੀ ਦੇਤਾ ਹੈ, ਕੁਸ਼ਾਦਗੀ ਵੀ ਕਰਤਾ ਹੈ, ਔਰ ਸ਼ੈਤਾਨ ਕੋ ਉਸਸੇ ਦੂਰ ਕਰ ਦਿਆ ਜਾਤਾ ਹੈ।
ਸੁਭਾਨ ਅੱਲਾਹ, ਡੈਫੀਨੈਟਲੀ। ਐਂਡ ਜਸਟ ਟੂ ਸਪੀਕ ਅਬਾਊਟ ਕਲੈਨਲੀਨੈਸ, ਵੀ ਡੋਂਟ ਨੀਡ, ਵੀ ਹੈਵ ਮੈਂਸ਼ਨਡ ਸਾਇੰਸ, ਬਟ ਵੀ ਡੋਂਟ ਨੀਡ ਐਨੀ ਐਂਡੋਰਸਮੈਂਟਸ ਰੀਅਲੀ। ਆਲ ਵੀ ਨੀਡ ਇਜ਼ ਦ ਸੇਇੰਗਸ ਆਫ ਦ ਪ੍ਰੋਫਿਟ ਸੱਲੱਲਾਹੁ ਅਲੈਹਿ ਵਸੱਲਮ ਐਂਡ ਹਿਜ਼ ਲਾਈਫ ਸਟਾਈਲ, ਹਿਜ਼ ਰੋਲ ਮਾਡਲ ਬਿਫੋਰ ਅਸ। ਐਂਡ ਇਟਸ ਮੈਂਸ਼ਨਡ ਰਿਗਾਰਡਿੰਗ ਦ ਪ੍ਰੋਫਿਟ ਸੱਲੱਲਾਹੁ ਅਲੈਹਿ ਵਸੱਲਮ ਦੈਟ ਈਵਨ ਦੋ ਹੀ ਵਾਜ਼ ਦ ਮੋਸਟ ਪਿਓਰੈਸਟ ਫਰੋਮ ਕ੍ਰੀਏਸ਼ਨ, and we can never ever imagine ma'adullah that any sort of dirt was on him, the Prophet sallallahu alaihi wasallam was so pure, but still he would still take a care of his appearance. So it's mentioned that he would place oil on his blessed hair, he would place surma in his eyes, and on one occasion the Prophet sallallahu alaihi wasallam said to Sayyidah Aisha radiyallahu anha that clean this piece of clothing for me, wash this piece of clothing. And she said, ya Rasulullah sallallahu alaihi wasallam, I just did so yesterday. And the Prophet sallallahu alaihi wasallam said, for ta'limi ummat, for the instruction of the ummah, he said that these clothes, when they become dirty, when they become unclean, then they stop doing the tasbih of Allah subhanahu wa ta'ala. Therefore you should clean them and keep them clean as well. So this is also another thing that we should focus on, that our Prophet sallallahu alaihi wasallam, who is our role model, he was the most purest, he was the one who showed us about purity. And he has mentioned as well things like keeping your nails cut, making sure your nails cut, because this is a very vast topic, making sure that you remove the unwanted hair. And these things are mentioned from the fitrat of the Anbiya alayhim salam. What I want to also touch upon is, like you mentioned, the car should be clean, the house should be clean, but also our society should be clean as well. The environment that we live in, the city that we live in, the street that we live on, this should be clean as well. So when passers go by, they should realize just from the cleanliness that these people are clean as well. We don't want to be those people who harm others through filth. So if we are making dirt occur in our societies, that could lead to illnesses. That could lead to all sorts of germ spreading as well. So this is something that we should focus on. And one thing we should tell our kids especially, you touched upon this as well, is washing hands. Washing your hands when you go to the toilet, washing your hands before you eat, after you eat as well. And what will happen is that will stop any germs entering the body. And if somebody's eating, he hasn't washed his hands, and Ustaz has already mentioned how this can take your life as well, it can take someone's life. If kids are eating and then germs are going in their stomach and they're ending up in hospital and other doctors, and then we're complaining. So we have the solution for this, we have to implement it as well.
جی ماشاء اللہ, بہت اچھی بات کر رہے تھے صفائی کے حوالے سے, اپنی سوسائٹی کو بھی کرنا. اب آپ نے کیا کیا, اپنے گھر کا تھوڑا سا ربش اٹھایا, گھر کے باہر پھینکا, برابر والے نے بھی اٹھا کے آپ کے برابر میں پھینکا, پوری گلی. اب آپ کا گھر تو بڑا اچھا ہے, لیکن گھر کے باہر آؤٹ سائڈ آپ کی جو گلی ہے, آپ کا علاقہ, وہ یہ بتا رہا ہے کہ آپ لوگ اچھے لوگ نہیں, کیوں آپ باہر گندگی رکھتے ہیں. تھوڑا سا بہتر ہو کہ جسٹ ٹیک اے سلائٹلی مور اسٹیپ, کہ آپ اپنے گھر کے ساتھ ساتھ تھوڑا پڑوس کا بھی کر دیں, جسٹ بروش رائٹ اینڈ لیفٹ, تھوڑا آگے کا صاف کر دیں. اگر اس نے بھی یہی کیا, پوری گلی کہتے ہیں نا, کسی کی ضرورت نہیں پڑے گی. تھوڑا تھوڑا آپ ایک دوسرے کا خیال رکھتے, یہ بھی ہمارا اسلام سکھاتا ہے, یہ بھی ہمارا اسلام بتاتا ہے کہ آپ اگر आपके मोहल्ले में गंदगी हो रही है, ऊपर जाते नीचे थैली फेंक देते हैं ये होता है नहीं होता है? अब यूके के अंदर तो कम होता है, लेकिन यूके के अंदर भी बहुत कुछ होता है, खाया और फेंक दिया तो अब वो फाइन भी होते हैं, लेकिन क्या करें, कुछ इलाके ऐसे हैं स्पेसिफाई कि ये गंदगी में है, और ये कहते हुए भी थोड़ी सी शर्मिंदगी होती है कि वो मुसलमानों की अक्सरियत वाले इलाके कहलाते हैं जहाँ गंदगी, ऐसा नहीं। हमारा तो किरदार ऐसा होना चाहिए कि लोग मिसालें दें कि ये मुसलमानों का इलाका जो है ये सबसे ज़्यादा साफ़ सुथरा होता है।
You spoke about, you know, we should try to clean our front garden and at the same time clean the next doors. It's the opposite here, Sayyid Sahab. What we do is we clean our side, but we throw all the dust and all the rubbish to the other neighbors. This shouldn't be a Muslim. If you look at the pious people of Allah, it's mentioned that there was one individual and a non-Muslim. He used to throw rubbish into his house. Now, this pious person of Allah, he used to do sabr, he used to remain patient, and he used to get that rubbish and he used to throw it away in a proper manner. After some time, the non-Muslim came to him and said to him, look, after so long I've been throwing rubbish in your garden, in your front, in your house, how come you never said anything? He goes, my Islam has told me Allah. That any dirt that comes, you clean that dirt. Allah. It's mentioned that because of this saying, Alhamdulillah, he has overjoyed that person accepted Islam. So we should try to keep ourselves clean, our neighbor's house is clean, their front side, but at the same time, Sayyid Sahab, today what happens is, we're driving the car. We finish the can, we throw the can at the window. We're walking somewhere, we finish some food off a crisp packet or something. Even though we're going to pass a bin, even though we're going to pass a litter, but at the same time we're going to throw that on the floor. This should not be how a Muslim lives his life. A Muslim should clean himself and he should also clean his society, inshallah.
MashaAllah, bilkul, wo ek waqia hai na, bada mashhoor. कि एक ने घर लिया अपना और वो मूव हुआ, मदनी चैनल के नाज़रीन, अब थोड़ा हर चीज़ में कुछ लेसन होता है, तो उसने घर लिया, उसका घर थोड़ा अच्छा था, जो पड़ोस में होता है ना बॉसों को जेलेसी हो जाती है, दे डोंट लाइक उसका इतना अच्छा घर है ये, और उसके घर का गार्डन भी था, पेड़ भी थे, फ्रूट भी थे, उन्होंने क्या किया, बराबर वाले वो थोड़े जेलस होते, उन्होंने कहा नया नया आया है तो ज़रा इसको दबाते भी हैं, इसका घर हमसे अच्छा है, गाड़ी भी है, उन्होंने उठा के अपने घर का सारा कचरा जो है ना इसके गार्डन में फेंका, इसके घर में फेंक दिया। अब ये वापस आया तो उसने देखा कि रविश पड़ा हुआ है राइट लेफ्ट सेंटर, अब हम होते हो क्या करते, डंडा निकालते, और जो लोग क्या कर रहे होते, अच्छा ये किया मैं ये करता हूँ, हालांकि होना ये नहीं चाहिए, क्या होना चाहिए था जो उन्होंने मिसाल दी, और जो इसने किया वो क्या किया, इसने कुछ नहीं किया, ये वापस आया देखा कचरा पड़ा हुआ है, अच्छा वो भी इंतज़ार कर रहे थे दे विल कम एंड डू समथिंग, जो जैसा होता है वैसे ही सोचता है, उसने क्या किया अपने गार्डन के कुछ फ्रूट व्रूट जमा किए एक टोकरी में, गया घर के बाहर जाके घर का नोक, अब ये तैयार थे, इन्होंने कहा ये आया तो इसको बताएंगे हम, अब वो वैसे ही जेलस होते थे, दरवाज़ा जैसे ही खोला उन्होंने तो वो मुस्कुरा रहा था, मुस्कुरा कर उसने टोकरी दी, अब ये बड़े हैरान हुए, कह लगे ये क्या, तो उसने बड़ी प्यारी बात की, उसने बोला इंसान के पास जो होता है ना वो वही देता है, जिसके पास कचरा था उसने कचरा दिया, जिसके पास अच्छाई थी उसने अच्छाई दी, जिसके पास मोहब्बत थी उसने मोहब्बत दी, जिसके पास प्यार था उसने प्यार दिया, जिसके पास शफकत थी उसने शफकत दी, जिसके पास नफरतें थी अदावत थी बुग्ज़ था कीना था उसने वो दिया। मैं और आप गौर करें कि हमारे पास क्या है, हम क्या दे रहे हैं टोकरी भर के, और क्या फेंक रहे हैं और क्या ले रहे हैं, ये सोचने की बात है। आसिफ भाई भी बैठे हैं, आसिफ भाई कुछ फरमाएंगे।
जी बिल्कुल शाह जी, माशाल्लाह इस्लाम साडा किड्डा पसंदीदा ते किड्डा प्यारा दीन है कि अलहमदुल्ला जिंदगी दे हर शोबे विच साडी रहनुमाई करदा, असी दीन इस्लाम दे दाई हाँ, दीन इस्लाम दे मुबल्लिग, सानू तो इस चीज़ का ज़्यादा ख्याल रखना चाहिए, साडे लोगों दे नाल इंट्रैक्शन हुंदी, मुलाकात हुंदी, लोगों दे नाल साडा राबता हुंदा, अगर साडे जिस्मानी आज़ा साडी जिस्मानी कैफियत ही ऐसी होएगी कि लोग साडे तो दूर जाणगे, असे दीन दी तबलीग किद्दां दवांगे। आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम दी बारगाह च एक बंदा आया जिहदे बाल बड़े बिखरे हुए सी, ते आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया कि इस बंदे नूं कोई इदां दी चीज़ नहीं लभदी जिहदे नाल अपने बाल दाढ़ी वगैरह संवार लेवे। फिर एक दो होर मकाम ते आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने एक बंदे नूं मैले कुचैले कपड़ियां दे विच देखिया, ते आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया इस्लाम सफाई सुथराई दा हुक्म दिंदा, जन्नत च सफाई सुथराई दा इहतमाम करन वाले जाणगे ते इहनूं कोई ऐसी चीज़ नहीं मिलदी जिहदे नाल अपने कपड़ियां दी सफाई कर लेवे। तो इस्लाम तो बहुत ज़्यादा इस चीज़ पर जोर दिता, सानू भी गौर करना चाहिए कि असं दूसरे लोगों के नाल मुलाकात करते हैं, उठते बैठते हैं, क्या सानू उन्होंने साढ़े को कोई तकलीफ तो नहीं हो रही साड़ी आज़ादी वजह तो साड़ी जिसम की वजह तो या साड़ी सफाई सफाई या सुथराई की वजह तो इस चीज़ पर भी सानू गौर करना चाहिए।
माशाल्लाह जी, कलीम भाई क्या फरमाएंगे? इंशाल्लाह विल मूव ऑन टू जी, और भी अहादीस हैं जिस पर हमने बात करनी है, हाफ ऑफ योर ईमान।
Yes, similar to what Ustaz Sahab said, as representatives of Islam, we have to maintain that purity, that cleanliness, if you want to bring people closer. And I would like to add that sometimes we may make the effort when we leave the home, But when we're in the home most of the time, what is the kafiyah, what is the situation then? Our spouses, our children, they have rights as well. So we have to maintain that purity not only outside the home, but inside as well. Wherever a Muslim is, he should be the same. It shouldn't be the case that he's doing it for others.
Mashallah.
But like Ustazab said, that if someone is causing harm to others, then that will lead to so many sins. Someone will backbite, someone will speak against him, someone will spread things about him. And we as Muslims have to maintain our honor, our izzah that Allah has given us. We have to ensure that people are not targeting us.
Sayyid, in regards to remaining clean, I would like to mention one thing here. It's important that we keep our outside clean, but I think it's also very important that we keep our inside clean. And this is very important. I remember Nigrani Shura's Madini Pool, a very beautiful Madini Pool. He goes, there's a cup of tea now. Now the cup of tea, the inside the cup will also be hot, and the cup of tea, the outside of the cup will also be hot, because what's inside is also outside. So if we want to become better Muslims, we must make sure that, okay, we might dress up good, we might have a matching imamah, matching clothes, matching this, matching that. But also at the same time, it's very important that the inside, our thoughts, they're also pure, inshallah.
MashaAllah. Ji, bilkul. Dekhen, jo deen ki tabligh karta hai, neki ki daawat deta hai, uska inner and outer dono hona chahiye. Ameer al-Sunnat ke kuch Madini Pool isi tarike se the. अगर आपका आउटर ठीक नहीं, आप बोले कि इनर बड़ा प्यारा है, बड़ा प्यारा है, लेकिन बाहर इतना ख़राब है, लोग करीब नहीं आते, बदबू के भपके आ रहे होंगे. आप, मैं भूलूंगा नहीं, सॉक्स होते ना, सॉक्स बहुत सो की याद हो, ज़रा सूंघते और फिर पहन लेते हैं. आपको नहीं आएगी, लेकिन बराबर वाले को ज़रूर आएगी. आप बच्चों की जो अम्मी है ना, उनको आएगी कहीं क्या, आपको तो नहीं आएगी. आप उठा के, अच्छा अजीब याद होता है ना, सॉक्स पता है तो वो ना कट चुकी होती है. अब वो आप चाहे टोपी हो या इमामा हो, जो भी चीज़ें हों, जैकेट भी होती है, तो कहते हैं अच्छा अभी चलेगा. अब होता क्या है, एक पाउंड की इतर की या 50 पेंस की इतर की अपने साथ रख लें, थोड़ा मस्जिद में गए लगाया, खुशबू आए, क्योंकि अल्लाह ताला पसंद फरमाता है. और जिन जो मतलब अच्छे नहीं रहते हैं, गंदे रहते हैं, मेरे अकाल सलात शाम को भी ऐसे लोग पसंद नहीं है. तो हमें कोशिश करनी चाहिए अपना आउटर भी अच्छा हो. अच्छा हो सकता है कपड़े अच्छा हो लेकिन इनर ख़राब हो, जैसे द वे वसीम भाई हैज़ मैंशन. तो बोथ थिंग्स, बिल्कुल दोनों चीज़ें ठीक होनी चाहिए, दोनों क्लीन होनी चाहिए, दोनों के अंदर प्योरिटी होनी चाहिए, पाक होनी चाहिए, कि इनर भी साफ़ हो और आउटर भी साफ हो. ख़ास तौर पे एक और भी चीज़ दर्ज करूँगा, दस्तरखान होता है, कभी उसको भी सूंघ लें तो देखो पता चलेगा कितनी बदबू आ रही है. घर की चीज़ें, जिस तकिए पे आप सो रहे हैं, उस तकिए को भी ज़रा रियलाइज़ कर लीजिएगा, उसको धोने की हाजत तो नहीं है. जिस बेड के ऊपर, बेड शीट के ऊपर आप सो रहे हैं, उसको भी ज़रा गौर कर लीजिएगा, इसको भी धोने की हाजत तो नहीं है. तो फिर अंदाज़ा होगा कि वाकई कैसी ऐसी चीज़ें जो जर्म्स और ये जो हैं बैक्टीरियाज हैं, क्यों हम आम परेशानी का और बीमारियों का शिकार रहते हैं, कि हम अपनी सफाई उस तरह नहीं कर रहे द वे इस्लाम हैज़ मेंशन. अगर हम उस तरीके से करेंगे इंशाल्लाह, तो आप देखेंगे सेहत भी होगी, और अच्छी सेहत की नीयत भी ये करें कि अच्छी सेहत मिलेगी, दीन की खिदमत करूंगा. तो बहरहाल बहुत सारा इस टॉपिक के ऊपर बात की जा सकती है, लेकिन हमारे पास एक और टॉपिक भी है, मॉडिस्टी. जी हाँ, जो हया है उसके हवाले से इंशाल्लाह हम बात करते हैं. पहले मदनी फूल हम कलीम भाई से लेंगे इंशाल्लाह.
जी शाह साहब, मॉडिस्टी आल्सो हैज़ अ बिग रोल टू प्ले एंड इस्लाम एम्फसाइज़ेस ऑन दिस. एंड वन नरेशन द प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेड अल हया शुबतुम मिन अल ईमान, दैट इज अ पार्ट ऑफ फेथ, अ ब्रांच ऑफ फेथ. ऑन अनदर ओकेजन द प्रॉफिट अलैहि सलाम सेड अल हया खैरुन कुल्लु, दैट हया इन टोटलिटी इज गुडनेस, इट ओनली ब्रिंग्स गुडनेस. In one other narration, it's mentioned that once a Sahabi was telling somebody else, don't be too modest. And this is what happens today as well. Even someone is a bit shy, and we say to them, oh, you need to open up. You shouldn't be this modest.
Allah.
And the Prophet sallallahu alaihi wasallam, he mentioned to that Sahabi, don't tell him to be less modest. Don't tell him, because modesty only brings goodness.
Subhanallah.
And modesty brings the pleasure of Allah subhanahu wa ta'ala. One account I would like to mention, there was a Buzurg, Rahmatullah alayhi, he was known by Sayyidina Miski, Rahmatullahi alayhi. And when he would go to the masjid, people would know that he's entered. Or when people would come to the masjid, they would know that he is here in the masjid right now. So one day somebody approached him and said, Huzur, I'm sure you spend a lot of wealth on your perfume, your attar. And Sayyidina Miski, Rahmatullahi alayhi, said, truth be told, I've never spent anything. I've never bought any perfume or attar or anything, any fragrance of such sort. But my story is very ajeeb, very strange. And then he began to relate. He said that one day, because I was shy, my father, his friend said, make him work at a shop. Make your son work at a shop so he loses that shyness. So I began working at a shop. One day an old woman came, she purchased a few items. The shopkeeper said, escort her to her house, take her to her house, take the payment of her as well. When he reached the house, he noticed a big palace, a big mansion. He went inside, all of a sudden the door closed. And what does he see before him? A very attractive young girl. And that young girl only had one thing on her mind. Ma'azallah, she only had bad on her mind. And he obviously was a very modest individual, somebody who feared Allah subhanahu wa ta'ala. And he wanted none of this. So he came up with an excuse. He said, let me go to the toilet. So she asked her maidens, go and escort him to the toilet. He wants to go to the toilet. When he went to the toilet, he did something that we should ponder. In that situation, to get out of sin, what would we do?
Allah.
But this individual, he defecated and then covered himself with that dirt. Now when the maidens saw him in that state, they began screaming. The girl saw him in that state and she also began screaming as well. So they decided to wrap him up in a mat of some sort and throw him in the field. When he awoke, after he regained consciousness, he went home, he purified himself, went to sleep, and at that night in his dream, he had a dream in which he saw a very enlightened individual, a very Nurani individual, who placed his hand on his body.
Allah, Allah.
And he asked, who are you? And it was mentioned that I am Jibreel alayhi salam.
Subhanallah.
And you resemble Sayyidina Yusuf alayhi salam.
Allah.
How did he resemble Sayyidina Yusuf alayhi salam? The Qurani waqiyah that Sayyidina Yusuf alayhi salam was also in a situation where a woman invited him to sin. But he refrained. He kept patient upon the hukum of Allah subhanahu wa ta'ala. And he mentioned to the people, Sayyidina Miski rahmatullahi alayhi, that ever since that day, when I woke up, ever since that day, this fragrance is emanating from my body.
Allah, Allah.
And what was that as a result of? That was a result of haya, showing modesty before Allah subhanahu wa ta'ala.
Kya baat hai? Modesty. Waqi modesty hai na? Hadith paak bhi hai na? If you do not possess a modesty, then do whatever you can.
Allah.
Phir to wohi hai na, insaan hai jisme haya nahi, wo jo chahe kare. Ab ghor kare, ye darane ke liye kaafi, is enough. To feel fear that if you don't have modesty, then do whatever you can. तो उसको फिकर ही नहीं होगी ना वो क्या कर रहा है, वो गुमराही में जा रहा है, किधर जा रहा है, क्योंकि इसकी मॉडेस्टी खत्म हो गई है. और ये भी है हदीस पाक में कि हया और ईमान एक साथ है, जुड़े हुए हैं. हया एंड दिस मॉडेस्टी आर टुगेदर. इफ वन गो अदर गो इट्स, एक जाता है तो दूसरा भी उसके साथ चला जाता है. तो ये बहुत लिंक है आपस में एक दूसरे का, ईमान का और हया का. ये कह नहीं सकते ये बड़ा बेहया जो आदमी बोले बहुत ज्यादा ईमानदार है, कोई भी इसको जनरल प्रैक्टिस में भी देख ले, जो गंदी बातें करता होगा, जो बुरे बुरे बातें करता होगा, गालियां देता होगा, फाहिश गुफ्तगू करता होगा, उसको लोग नहीं कहते ये अच्छा आदमी नहीं है. उसको कौन कहता है ये ईमान वाला है, या बहुत ज्यादा ये जो है हमें एक मजहबी हुलिये वाला लग रहा है. मजहबी हुलिये वाला या दीनी जो इंफॉर्मेशन रखते हैं वो इस तरीके की गुफ्तगू नहीं करते.
Especially from the waqia that Hafiz Kaleem Mashallah mentioned, that first of all, if someone invites us towards sin, he had the opportunity to perform a sin then. If someone invites us to sin, what is our response? People today, they look for opportunities to commit sins. This individual had an opportunity to commit sin, but alhamdulillah, he feared Allah and he got out of that. Another problem in regards to modesty, the youngsters today, they say something unusual. They see haram, and then you tell them that, brother, looking at this, this is haram. And they come up with one excuse, brother, it's my first gaze. It's the first sight, it's alright, it doesn't matter, it's the first gaze. When your eyes fall unintentionally on something, straight away, look somewhere else. If you continue to look, then it's haram for you to look. But today, youngsters say, brother, it's alright, it's my first gaze, remember this is wrong. Once you see something haram, you quickly move your eyes away and inshallah look at something else.
Kya baat?
Bilkul Shah ji, jidda tusi mention kita ke hadith e pak iza zahab al haya fasna ma shita. Jadon haya hi chali jayi fe jo marzi karda rahe fe tension hi koi nahi. Iman te haya dono lazmi malzooma, ek cheez gayi te dusri bhi gayi. Aqa Kareem sallallahu taala alaihi wasallam di hadith e pak ka kya Kareem ne farmaya, inna li kulli deenin khulukan وَخُلُقُ الْإِسْلَامِ الْحَيَاءُ. ہر دین دی ایک خصوصیت سپیشیالٹی ہوندی ہے, تے جڑی دین اسلام دی سپیشیالٹی جڑی خصوصیت ہے نا وہ حیا وا. اللہ سبحانہ و تعالی نے قران پاک تے مسلماناں نو کی حکم دیتا کہ کل المؤمنین یغضوا من ابصارہم. اے محمد مصطفی صلی اللہ تعالی علیہ وسلم, مؤمنین نو حکم دے دو کہ اپنی نگاہاں نو نیچی رکھو. وکل المؤمنات یغضضن من ابصارہن, تے مسلمان عورتاں نو اے حکم دے دو کہ وہ اپنی نگاہاں نیچی رکھنا. آقا کریم صلی اللہ تعالی علیہ وسلم کنواری عورت تو بھی زیادہ ਸ਼ਰਮ ਹਯਾ ਦੇ ਪੈਕਰ ਸੀ ਤੇ ਅੱਜ ਸਾਨੂੰ ਗੌਰ ਕਰਨਾ ਚਾਹੀਦਾ ਵਲਾ ਤਾਂ ਕਰਾਬੁਲ ਫਵਾਇਸ਼ ਕੁਰਾਨ ਪਾਕ ਦੇ ਵਿੱਚ ਜਗ੍ਹਾ ਜਗ੍ਹਾ ਅੱਲਾ ਸੁਬਹਾਨ ਵ ਤਾਲਾ ਨੇ ਇਰਸ਼ਾਦ ਫਰਮਾਇਆ ਕਿ ਬੁਰੀ ਗੱਲਾਂ ਦੇ ਕੋਲ ਨਾ ਜਾਓ ਬੁਰੀ ਬਾਤਾਂ ਨਾ ਕਰੋ ਲੇਕਿਨ ਅੱਜ ਕੱਲ੍ਹ ਮੁਸਲਮਾਨਾਂ ਦੀ ਅਕਸਰੀਅਤ ਇਸ ਚੀਜ਼ ਨੂੰ
اللہ 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 جی بالکل اور جو بے حیائی کی باتیں کرتا ہے قیامت کے دن اور ڈے آف ججمنٹ وہ کتے کی شکل میں لایا جائے دا فارم آف ڈاگ جی ہاں یہ حضرت سیدنا ابراہیم بن میسرہ رحمۃ اللہ فرماتے ہیں کہ جو بے حیائی کی امموڈسٹی ہے لوگوں تو مزہ آ رہا ہوتا ہے چسکے لے رہے ہوتے ہیں جو بے حیائی کی گندی باتیں کرتے ہیں قیامت کے دن وہ کتے کی شکل میں آئیں گے اور اسی طریقے سے ایک اور صحابی رضی اللہ تعالیٰ سے مروی ہے فرماتے ہیں جو بے حیائی کی باتوں سے لذت اٹھاتے ہیں قیامت کے دن ان کے منہ سے پیپ اور خون جاری اللہ تعالیٰ ہمیں سے محفوظ فرمائے ہمارے مبین بھائی بیٹھے ہوئے تو ان سے ایک کلام سن لیں تو ایک دو انشاءاللہ پھر ہم اپنے ٹاپک کے حوالے سے بات کریں گے
صلو علی الحبیب صلی اللہ تعالی علی محمد صلی اللہ تعالی علیہ وسلم وہ سوئے لازار
کلیم بھائی موڈیسٹی کے اوپر بات ہو رہی تھی
جی ان ریلیشن ٹو موڈیسٹی وی نو دیٹ دا پروفیٹ علیہ السلام واز دا موسٹ موڈیسٹ اینڈ سیدنا عثمان غنی ہی ہیز ا رینک وچ از ڈسٹنگوشڈ وی کال وی کڈ ریفر ٹو ہم اس کامل الحیا
وال ایمان
ہی واز ویری موڈیسٹ اس ویل اینڈ موڈیسٹی از سم تھنگ دیٹ اف وی وانٹ اور عبادہ ٹو بی پلیجربل اف وی وانٹ ٹو فیل دا سویٹنس آف فیتھ ان آور ہارٹ دین وی ہیو ٹو شو موڈیسٹی So in one narration, the Prophet sallallahu alaihi wasallam mentioned that immodesty and looking at the opposite gender, for example, with the wrong intention, this is a poisoned, soaked arrow from the arrows of shaitan.
Allah.
Meaning shaitan makes a person do this. And Allah subhanahu wa ta'ala says, whoever stops this looking at the opposite gender with the wrong intention, I will fill his heart with the sweetness of faith. And some narrations mention that he will feel ladha in his ibadah, he will feel pleasure in his ibadah as well. And the Quran Pak tells us a cure for immodesty. The Quran Pak says, Inna salata tanha anil fahsha'i wal munkar. That salah, prayer is something that forbids a person or prevents a person from immodesty and evil deeds. Now someone might say, I've been praying for X amount of years, I still can't let go of immodesty, for example.
Yeah.
And the answer would be, is that person offering his salah correctly? Because the salah that will prevent from evil means a salah which is free from mufsidat, free from makruhat, free from those things that affect the salah. If somebody corrects his salah, then inshallah he will be someone who's saved from immodesty.
Subhanallah, subhanallah. جی آپ فرما رہے ہیں
جی بالکل شاہ جی حافظ صاحب نے بڑی پیاری گل کی تھی کہ ان الصلاۃ تنہا عن الفحشاء والمنکر کہ بے شک نماز بے حیائی تے برے کاموں تو روکتی ہے ایک اور بھی آیت مبارکہ اللہ سبحانہ و تعالیٰ نے قرآن پاک کے اندر ارشاد فرمایا کہ ان الذین یحبون ان تشیع الفاحشہ فی الذین آمنوا لہم عذاب علیم فی الدنیا والآخرہ او لوگ جڑے چاہندے ہیں کہ مسلمانہ دے وچ او لوگ جڑے ایمان لے کر آئے
اللہ اللہ
انہاں دے وچ بے حیائی فحاشی اس طرح دی چیزاں پھیل جان انہاں لئی دنیا اور آخرت دے وچ دردناک عذاب آ تے مسلمانوں اج غور کرنا چاہیے کہ صرف تھوڑی جی لذت واسطے تھوڑی جی پلیئر واسطے اسی بے حیائی دیاں گلاں مختلف قسم دے ناول بکس پڑھ دے اللہ سبحانہ و تعالیٰ نے سانو حکم کی دیتا قرآن پاک پڑھو احادیث مبارکہ دے وچ آقا کریم صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم نے مسلمانوں نے کس چیز کی ترغیب دلائی کہ الحیاء کلہ خیر حیا ساری دی ساری خیر ہے الحیاء لا یأتی الا بخیر حیا صرف خیر ہی لے کے آتی ہے تے اللہ سبحانہ و تعالیٰ سانو حیا دا پیکر بنائے جس طرح آقا کریم صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم نے تے اللہ سبحانہ و تعالیٰ نے قرآن پاک دے وچ مسلمانوں حکم دیتا سانو عمل کرن دی اللہ توفیق
دل کی صفائی کے لیے کیا ہونا چاہیے کوئی کلین سویپ ہو جائے بالکل کلین ہو جائے
آقا کریم کی شاہ جی حدیث بھی ہے نا کہ جس طرح لوہے نو زنگ لگ جاتا وا دلوں بھی اس طرح زنگ لگ جاتا تے دلوں دی صفائی دا طریقہ یہ کہ تلاوت قرآن پاک کیتی جاوے موت نو کثرت دے نال یاد کیتا جاوے الحمدللہ حدیث دے وچ اس چیز دا علاج بیان کیتا
ماشاءاللہ
And the narrations also mention that there is one piece of flesh in the body.
Allah.
That if that is correct, if that is sound, then the rest of the body will follow. Because these arms, these limbs, these body parts follow the heart. Now wherever the heart, whatever state it's in, these will follow. If the heart is correct, then we'll be able to do good actions using our body parts. If the heart is corrupt, if we don't work on rectifying it, and how to rectify, Ustaz Sahab mentioned some beautiful things, which the hadith mentioned, reciting the Quran, remembering death, visiting the graveyards, but I would say sitting with the pious, sitting with those whose hearts are purified, those whose hearts are illuminating, inshallah that will have an effect on the person as well. But if we are successful in rectifying our heart, then inshallah all our actions will be rectified as well.
And another Madani pool just moving on in regards to how to clean our heart. You know, if something is unclean today and we wash it, same way if we want to clean our heart, then to wash our heart, inshallah, the tears should be flowing from our eyes. This is a form of, inshallah, cleaning our heart, inshallah.
جی بہت سارے طریقے ہیں پہلی بات تو یہ ہے کہ جو اللہ تعالیٰ نے منع فرمایا ہے اس کو چھوڑ دیں اور جو اللہ تعالیٰ نے کرنے کا حکم دیا ہے اس کو کرنے لگ جائیں اور بالکل پھر آپ اور ان چیزوں پہ فوکس کریں کہ جو باطنی بیماریوں کا سبب بنتے ہیں اور ان میں زیادہ تر یہ جیلسی اور میں وہ پڑھ رہا تھا ایک کوٹ تو بہت سمجھ آنے والا کہ جو جہالت ہے نا یہ احساس کمتری پیدا کرتی ہے پھر احساس کمتری حسد جن کو جنم دیتی ہے اور پھر حسد کی وجہ سے بغض کینہ حب جا یہ بڑھتا ہے تو نالج بہت ضروری ہے علم ہونا بھی بہت ضروری ہے کہ دل کی صفائی کیسے کرنی ہے دل کو پاک کیسے کرنا ہے دل کو کلیئر کیسے کرنا ہے یہ کن کن چیزوں سے کلین ہوگا تو اس میں یہی ہے کہ ہم علم حاصل کریں علم والوں کی اچھوں کی صحبت اختیار کریں ان فرنٹ آف یو مدنی چینل بہترین ٹول ہے جس کو آ کے آج کے دور میں صفائی دل کی صفائی کرنے کا امیر اہل سنت کے بیانات ہیں ٹو کلین یور ہارٹ بالکل زبردست دل پہ جا کے لگتی ہیں باتیں اللہ تعالیٰ ہمیں یہ سننے کی توفیق بھی عطا فرمائے میں حافظ آپ سے کچھ عرض کروں گا حافظ صاحب مینی اسپیشلسٹ ڈاکٹر مینی اکوپمنٹ آپریشن تھیٹر نیو ٹیکنالوجی نیو ٹریٹمنٹ نیو تھنگس اب اتنا کچھ ہونے کے باوجود بیماریاں تو ختم ہو جانی چاہیے تھی نا پہلے کے دور میں نہ اتنی بیماریاں تھیں اچھا نہ ٹولز تھے نہ ڈاکٹرز اتنے تھے نہ ہائی فائی میڈیسنس تھی اتنی لیکن آج کے دور میں اتنا کہتے ہیں جی اتنی سائنس نے ترقی کر لی میڈیکل نے ترقی کر لی ہے لیکن پھر بھی بیماریاں بڑھتی جا رہی ہیں پھر بھی آپ یہ دیکھیں نا یہ کرونا وائرس تو کبھی ڈنگی وائرس تو کبھی کون سا وائرس تو کبھی ابولا وائرس تو یہ کیا ہو رہا ہے کبھی آپ غور کریں حالانکہ ہونا تو یہ چاہیے تھا جتنی ترقی ہو رہی ہے بیماریاں ختم ہو جاتی لوگ جو ہے بالکل صحت یاب ہوتے لیکن ایسی ایسی بیماریاں ہو رہی ہیں کوئی اچھا بات کریں تو جواب یہ آتا ہے جی پتہ کیا ہے آرگینک فوڈ نہیں ہے کلیم وائی یو ڈونٹ بیکاز وی ناٹ ٹیکنگ دا گڈ فوڈ دے ناٹ دا آرگینک فوڈ فرٹیلائزر کے اندر پرابلم ہے اسپرے کرتے ہیں پھر پولوشن کا بہت بڑا ایشو ہے یہ جو بیماریاں پہلی پولوشن کی وجہ سے اینی تھیوری کین بی ریجیکٹڈ اینی تھیوری کین بی رانگ But the words of the Prophet sallallahu alaihi wasallam never be wrong. The Prophet sallallahu alaihi wasallam has said, when my ummah will do immodesty, jisko kehte na immodesty openly, jab behayi openly karegi, to Allah Taala aisi bimariyon mein unko mubtala kar dega jo pichle walon ne kabhi suni bhi nahi hongi. Aur aaj hum dekh rahe hain aisi aisi bimariyan nazar aa rahi hain. Aap jo bhi kar le, lekin main ek wajah kya hai, immodesty jo mere aqa alaihi salatu wasalam ne farmaya, aisi bimariyon mein mubtala kiya jayega jo kabhi pichlon ne kabhi suni bhi nahi hongi. Eh hafiz sahab, isi tarah hadith paak ke lubbe labab hai.
Definitely. And this is everyone's parishan, everyone's worried, what's going on, how come there's no end to these problems? And if we end in modesty, that's when the problems will end. And like you said, the Prophet ﷺ has mentioned this, what sin has this ummah not done that Allah, the previous ummah used to do? In one narration it says, you will continue to follow those who came before, until if they enter the hole, you would also enter a hole as well. A similar narration to that as well. So we're not focusing on the guidelines of Quran and Hadith and every single thing which becomes a trend, like social media and all these other avenues have made immodesty so easy today, and the opportunity to sin is so easy. But that's the test for a believer, that in these difficult testing times he has to maintain his modesty and remain pure.
सुभानअल्लाह. वक्त कम है, हमारे पास एक और टॉपिक है जी, निस्फ ईमान है, और वो क्या है इंशाल्लाह हमारे शुरू करते हैं हम इंशाल्लाह कलीम भाई से.
निस्फ ईमान, a lot of youngsters, especially those who are looking to get married, and they know this quote as well, that marriage is half of your faith. This is actually a hadith pak of Rasulullah sallallahu alayhi wa sallam.
This is one narration that all the youngsters remember. The half of the iman is the nikah.
MashaAllah.
आपका तो हो गया ना. चले, जब तक नहीं होता जब तक याद रहता है.
तो इन दिस रिलेशन द हदीस गाइड्स अस अगेन. द प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेड, तुनकहुल मरअतु लिअरबा, दैट अ वुमन इज मैरिड फॉर फोर रीजंस. लिमालिहा, ड्यू टू हर वेल्थ. लिहसबिहा, ड्यू टू हर स्टेटस, हर लिनेज. लिजमालिहा, ड्यू टू हर ब्यूटी. एंड वलिदीनिहा, एंड हर रिलीजन. And this is guideline from the Prophet sallallahu alaihi wasallam, that from these four things which are normally looked at, you should give preference to deen. Fadfir zat ad-deen, choose the woman who is religious. Why? Because later on you will be given fruits by Allah, you will be given children, and you want your children to be brought up Islamically. Now what happens today is people update their status and say, today I've completed half my faith. But why is it the case that 2 months down the line, 12 months down the line, a couple of years down the line, what's happened? That half the faith message is no longer there, and people are saying, oh, we broke up or we've divorced. So these are the guidelines of the Prophet ﷺ, that always look for a spouse or a partner who is religious, and inshallah you will gain.
It's for both, it's not for only sister side, it's for the brother side as well. Both they have to realize. ये चारों चीज़ें देख कर निकाह करना चाहिए, लेकिन इसमें दोनों के लिए जो है ना, हाफ ऑफ योर ईमान, तो ये दोनों के लिए है. तो इसमें अगर जो अपनी बेटी का, डॉटर का रिश्ता देख रहे हैं या अपनी सिस्टर का रिश्ता देख रहे हैं, तो उनको भी ये देखना चाहिए कि क्या जिस लड़के का हम रिश्ता देख रहे हैं कि वो वाकई इस्लाम पर चलता भी है नहीं है. या वी लुक एवरीथिंग, ड्राइविंग पास है, घर अपना है, बिजनेस क्या करता है, सब कुछ करता है. क्या कभी ये भी पूछा है कि 5 नमाजें पढ़ता है नहीं पढ़ता? कभी ये भी पूछा है कि कुरान पाक तजवीद से आता है नहीं आता? कभी ये भी पूछा है कि डज ही नो अबाउट द राइट्स ऑफ वाइफ, फैमिली, चिल्ड्रन, क्या उसको पता है इन राइट्स के बारे में? या जिसकी बेटी की रिश्ते के लिए जा रहे हैं, कभी वे भी मालूम करते हैं क्या करती है, क्या वो नमाज पढ़ती है, उसको माँ बाप के हकूक पता है, माँ बाप की रिस्पेक्ट पता है, अपने हस्बैंड के राइट्स क्या हैं क्या उसको पता है? हम बहुत सारी चीज़ें देखते हैं, लेकिन जो इस्लाम ने बताई है, हाफ ऑफ योर ईमान, वो क्या है? निकाह करना, ये जो है ना, शादी जो करना. लेकिन इसके लिए जो रिक्वायरमेंट्स हैं, अगर उसको भी चेक कर कर अगर जो इस्लाम ने बताई आप शादी करेंगे, तो शादी इंशाल्लाह बहुत कामयाब होगी. जी हमारे
शाह जी, माशाल्लाह बड़ी प्यारी तुसी गल कीती कि असी जड़ी चीज़ा देखनिया चाहिदियां वह नहीं देखते, दूसरी चीज़ों से साडा बड़ा गौर हुंदा. आका करीम ने फरमाया कि इज़ा तज़व्वज अल-अब्द फ़क़द इस्तकमला निस्फ़ ईमान, कि जिस जो बंदा शादी करता ना, अपना निस्फ ईमान महफूज कर लेंदा, तो बाकी निस्फ दे विच उन्हों अल्लाह सुभान व तआला तो डरना चाहिए. हुण शादी करता, लेकिन जिदा शाह हाफिज़ जी ने दस्सिया, थोड़े अरसे बाद तलाक की नौबत आ जाती है, ਤੇ ਜਦੋਂ ਅਸੀਂ ਆਕਾ ਕਰੀਮ ਸੱਲੱਲਾਹੁ ਤਾਲਾ ਅਲੈਹਿ ਵਸੱਲਮ ਦੇ ਹਿੱਸੇ ਪਾਕ ਮੈਂਸ਼ਨ ਕੀਤੀ ਕਿ ਮਿਸ਼ਕਾਤੁਲ ਮਸਾਬੀਹ ਕਿ ਅੱਛਾ ਨਿਕਾਹ ਉਹ ਆ ਜਿਹਦੇ ਵਿੱਚ ਦੋਨਾਂ ਫੈਮਿਲੀਆਂ 'ਤੇ ਬੋਝ ਘੱਟ ਹੋਵੇ
ਜੀ,
ਮਹਿਰ ਵੀ ਘੱਟ ਹੋਵੇ, ਜਹੇਜ਼ ਵੀ ਘੱਟ ਹੋਵੇ, ਖਰਚੇ ਵਗੈਰਾ ਵੀ ਨਾ ਹੋਣ, ਮਕਰੂਸ ਵੀ ਨਾ ਹੋਣ, ਅਤੇ ਅਸੀਂ ਅੱਜ ਕੱਲ੍ਹ ਆਪਣੀ ਨੱਕ ਰੱਖਣ ਵਾਸਤੇ ਪਤਾ ਨਹੀਂ ਕਿੰਨਾ ਕੁਛ ਕਰਦੇ ਹਾਂ, ਲੇਕਿਨ ਥੋੜ੍ਹੇ ਅਰਸੇ ਬਾਅਦ ਦੇਖਦੇ ਕਿ ਤਲਾਕ ਤੱਕ ਨੌਬਤ ਪਹੁੰਚ ਜਾਂਦੀ ਆ। ਜਦੋਂ ਅਸੀਂ ਇੱਕ ਅੱਛੇ ਚੀਜ਼ ਦੀ ਕੰਮ ਦੀ ਇਬਤਦਾਈ ਅੱਲਾਹ ਸੁਬਹਾਨਹੁ ਵਤਾਲਾ ਦੀ ਨਾਫਰਮਾਨੀ ਤੋਂ ਕਰਾਂਗੇ, ਸ਼ਾਦੀ ਦੇ ਫੰਕਸ਼ਨ ਕੈਸੀ ਕੈਸੀ ਲਘਵੀਆਤ ਕੀਤੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ, ਫਜ਼ੂਲੀਅਤ ਕੀਤੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ, ਅਤੇ ਥੋੜ੍ਹੇ ਅਰਸੇ ਬਾਅਦ ਉਸ ਦਾ ਫਿਰ ਅਸੀਂ ਨਤੀਜਾ ਦੇਖ ਲੈਂਦੇ ਕਿ ਤਲਾਕ ਤੱਕ ਅਤੇ ਲੜਾਈ ਝਗੜੇ ਤੱਕ ਨੌਬਤ ਆ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਤਾਂ ਜਦੋਂ ਪਹਿਲੇ ਅਸੀਂ ਅੱਲਾਹ ਸੁਬਹਾਨਹੁ ਵਤਾਲਾ ਦੀ ਫਰਮਾ ਬਰਦਾਰੀ ਕਰਾਂਗੇ, ਅਮਲ ਕਰਾਂਗੇ, ਇਨਸ਼ਾਅੱਲਾ ਸਾਡੀ ਜਿਹੜੀ ਇਜ਼ਤਵਾਜੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਆਉਣ ਵਾਲੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਵੀ ਅੱਛੀ ਰਹੇਗੀ ਇਨਸ਼ਾਅੱਲਾ।
So yes, in regards to the nikah side, I would like to bring another topic on here, and that is shukr, thanking Allah. Because there's one point that's directly related to the nikah, that when you do get married, you should do the shukr of Allah, because it's mentioned that when a person stops thanking Allah, it's possible that that same blessing could turn into punishment. So if we do not thank Allah, then it's possible that those actions that we are doing on the outside world, they could turn into punishment. So it's very important. And shukr of Allah is also described as half of faith as well, inshallah.
Ji, shukr of Allah. Shukr karna bhi half of faith. Ji, inhone ek aur bata di aapko. Dono topic related kar diye hain. Nikah ke hawale se, shaadi ke hawale se baat ho rahi thi. Shaadi kisi waqt karna farz ho jata hai, wajib ho jata hai, sunnat hota hai, kahin pe haram hota hai. ये सारी चीज़ें पता होनी चाहिए। ये तो हम सुन रहे थे, हाफ़ ऑफ योर ईमान, ये जो शादी करना है निकाह, ये जो है ये आधा ईमान जो है वो मुकम्मल करता है। लेकिन अगर इसको डिले कर रहे हैं तो गुनाहगार हो रहे हैं। जब आपके ऊपर फ़र्ज़ हो गई थी, कहीं पे वाजिब हो गई थी, कहीं पे सुन्नत थी, कहीं पे किन कुछ लोगों पे वाकई निकाह करना उस वक्त जिस वक्त कर रहे होते हराम होता है, ये सारी भी क्या हमारे पास इल्म है या नहीं है, ये पूरा एक बाब है, इसके बारे में गौर करना चाहिए। ऐसे नहीं वक्त खड़ो हो जा अबू जी मेरी शादी कर दें, तो अच्छा वो कह रहा है बेटा शादी कर रहे, वो कहता नहीं बेटा अपने पाँव पर खड़ा है, वो खड़ा कहता अबू जी मैं तो कब से अपने पाँव पर खड़ा हूँ। तो नहीं, इसके बारे में हमारी इस्लामी रहनुमाई चाहिए, हमें उलमा की, मुफ्तियान कराम की रहनुमाई चाहिए, दारुल इफ्ता से राबता करें और वो मालूम करें वो चीज़ें कि जिसके ना करने की वजह से हम गुनाहगार हो रहे हैं।
ਜੀ ਜੀ, ਅਗਰ ਬੰਦੇ ਨੂੰ ਫੁੱਲ ਮਤਲਬ ਕਿ ਉਹ ਗੁਨਾਹ ਦੇ ਵਿੱਚ ਪੈਣ ਦਾ ਉਹਨੂੰ ਅੰਦੇਸ਼ਾ ਹੋਵੇ, ਤਾਂ ਉਸ ਟਾਈਮ ਸ਼ਾਦੀ ਕਰਨਾ ਨਾ ਵਾਜਿਬ ਹੁੰਦਾ। ਅਗਰ ਗੁਨਾਹਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਪੈ ਗਿਆ ਤਾਂ ਫਿਰ ਫਰਜ਼ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਨੋਰਮਲ ਕੰਡੀਸ਼ਨ ਦੇ ਸੁੰਨਤ 'ਤੇ ਮੁੱਕਦਾ ਰਹਿੰਦੀ ਹੈ ਸ਼ਾਦੀ ਫਿਰ ਵੀ ਨਾ। ਲੇਕਿਨ ਅਗਰ ਨਾ ਉਹਨੂੰ ਨਫਕਾ ਨਹੀਂ ਦੇ ਸਕਦਾ ਔਰ ਅਖਰਾਜਾਤ ਪੂਰੇ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਦਾ, ਫਿਰ ਉਹਨੂੰ ਸੋਚਣਾ ਚਾਹੀਦਾ ਕਿ ਸ਼ਾਦੀ ਕਰਨਾ ਮੁਨਾਸਿਬ ਹੈ ਜਾਂ ਨਹੀਂ। ਇੱਕ ਹੋਰ ਚੀਜ਼ ਮੈਂ ਮੈਨਸ਼ਨ ਕਰਨਾ ਚਾਹਾਂਗਾ, ਉਲਮਾ ਵੀ ਫਰਮਾਉਂਦੇ ਨੇ ਕਿ ਬਾਲਿਗ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਅਗਰ ਔਲਾਦ ਗਲਤ ਕੰਮ ਕਰਦੀ ਹੈ ਤਾਂ ਉਹਦਾ ਵਬਾਲ ਵਾਲਿਦੈਨ ਉੱਤੇ ਵੀ ਜਾ ਸਕਦਾ।
ਅਤੇ
ਇਸ ਲਈ ਵਾਲਿਦੈਨ ਨੂੰ ਚਾਹੀਦਾ ਜਿਸ ਟਾਈਮ ਉਹ ਵੇਖਣ ਕਿ ਸਾਡੇ ਬੱਚੇ ਮੈਚੋਰ ਹੋ ਗਏ ਨੇ ਅਤੇ ਸ਼ਾਦੀ ਤੋਂ ਜਲਦੀ ਕਰ ਦੇਣੀ ਚਾਹੀਦੀ ਹੈ, ਇਹਦੇ 'ਚ ਫਾਇਦਾ ਦੂਨ ਦਾ ਵੀ ਅਤੇ ਦੁਨੀਆ ਸਾਰੇ ਮਾਮਲਾ ਦੇਖ ਕੇ ਨਾ।
ਜੀ, ਬਹੁਤ ਅੱਛੀ ਇਹਨਾਂ ਨੇ ਬਾਤ ਕੀ ਕਰੀਮ ਭਾਈ, ਇਸ ਪਰ ਕੁਛ ਹੈ ਕਿ ਬਾਕੀ ਮਤਲਬ ਇਹ ਫੋਕਸ ਇਹੀ ਹੋਤਾ ਹੈ, ਅਗਰ ਆਮ ਬੇਟਾ ਪਾਓ ਪੇ ਖੜਾ ਹੋਗਾ, ਕੌਣ ਸੇ ਪਾਓ ਪੇ ਖੜਾ ਹੋਗਾ ਭਾਈ, ਕਬ ਖੜਾ ਹੋਗਾ।
ਯੈਸ, ਸੋ ਦੇ ਹੈਵ ਦਿਸ ਮਾਈਂਡਸੈਟ ਦੈਟ ਹੀ ਹੈਸ ਟੂ ਗੈਟ ਅ ਡਿਗਰੀ ਔਰ ਹੀ ਹੈਸ ਟੂ ਪਾਸ ਸਰਟਨ ਸਟੇਜਿਸ ਵੇਅਰ as the case may be that the child is sinning over a long, it's necessary for him to get married, he can get married as well. And this is another thing Shah Sahib, I want to mention, that we've made this mindset that as long as we don't spend 40,000, 50,000 on a marriage, it's not valid. Whereas Mahadullah, Islam doesn't say that. Islam says that if you have the mahar and you have enough to pay the dowry, marriage is fine. Islam has made getting married easy, we have made it difficult in the 21st century. And that's why you have people who compete with one another. And they say, I'm not getting married until I've earned a lot of more money.
20 dishes now, 10 dishes now, usne 4 ki thi, is wajah se ab na karne pe bhi gunahgar ho rahe hain. Sallu alal habib, sallallahu ta'ala ala Muhammad, sallallahu alayhi wa sallam.
The blessing from Rabbul Alameen. The blessing from Rabbul Alameen. Islam is the way of life. Islam is the way of life. Islam is the way of life. Islam is the way of life.